Übung 1. Sie hören nun Vokabeln auf Hindi. Bitte übersetzen Sie diese auf Deutsch.
आप कैसे हैं?
Wie geht es Ihnen?
मैं अच्छा हूं, धन्यवाद.
Gut, danke.
आपका नाम क्या है?
Wie heißen Sie?
मेरा नाम है.
Mein Name ist.
आप कहां से हैं?
Woher kommen Sie?
मैं जर्मनी से हूं.
Ich bin aus Deutschland.
Übung 2. Hören Sie jetzt ein Wort oder eine Redewendung auf Deutsch und übersetzen Sie diese auf Hindi.
Wie geht es Ihnen?
आप कैसे हैं?
Gut, danke.
मैं अच्छा हूं, धन्यवाद.
Wie heißen Sie?
आपका नाम क्या है?
Mein Name ist.
मेरा नाम है.
Woher kommen Sie?
आप कहां से हैं?
Ich bin aus Deutschland.
मैं जर्मनी से हूं.